વોઇસ વિલા સ્ટુડિયો પ્રસ્તુત કરીતા હે સીપીએન બિરાર મહાવિદ્યાલય નાગપુર દ્વારા પ્રકાશિત નવપ્રવર્તક ઉદ્યોજકાંચી યશોગાથા લેખિકા ડોક્ટર મેધા કાનેટકર યાંચે હે પુસ્તક ત્યાંચ્યાસ આવાજાત
સમાજશીલ ઉદ્યોજક શ્રી અભિજીત ગાંધ યાંની આપલ્યાલા વારસા હક્કાને મિળાલેલ્યા ગુણાચં ઉત્તમ ચીજ કરુન એક નવીન ક્રાંતી આધુનિક અર્થવ્યવસ્થેત બિટ્સ પિલાની યેથુન કોમ્પ્યુટર ઇન્જિનિયરચી પદવી ગુણવત્તા યાદીતુન પ્રાપ્ત કેલેલે શ્રી અભિજીત યાંના મોઠ્યા પગારાચી નોકરી અમેરિકેત સહજ મિળાલી હોતી, પરંતુ ભારત માતીચી સેવા કરણ્યાચી તેંચી વૃત્તી આણી વડિલાંકડુન મિળાલેલે ઉદ્યોજકતેચે ધડે યામુળે તેંની ભારતાતુન બાહેર ન જાણ્યાચા નિર્ણય ઘેતલા. કોમ્પ્યુટર ઇન્જિનિયર ઝાલ્યાનંતર તેંના એકા આયટી કંપનીત કામ મિળાલ હોતો. તિથો તેંની 6 મહિને નોકરી કેલી આણી નુસત્યા બટના દાબાયચં કામ આપણ આયુષ્યભર કરું શકણાર નાહી યાચે તેંના જાણીવ ઝાલી. त्यामुळे हे काम करायचं नाही असं ठरवून त्यांनी उद्योगात येण्याचं ठरवलं आणि त्यासाठी आधी MBA करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये त्यांनी SP जैन मुंबई येथून MBA ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर नागपुरात येऊन त्यांनी वडिलांचा व्यवसाय पुढे न्यायचं ठरवलं. अभिजित गार यांचे वडील श्री विनायक गान हे देखील सुरुवातीच्या काळात दुर्गापूर येथील स्टील प्लांट मध्ये इंजिनियर होते, परंतु 1983 मध्ये त्यांनी ती नोकरी सोडली व ते नागपूरला आले. आल्यानंतर त्यांनी 1983 मध्येच नागपूर केमिकल्स नावाची कंपनी सुरू केली. वडिलांची व्यवसायातील धडपड श्री अभिजित लहानपणापासून पाहत होते, त्यामुळे अमेरिकेतील एका कंपनीत कन्सल्टंटची मोठ्या पगाराची नोकरी मिळवूनही तिथे जाण्याची त्यांची इच्छा झाली नाही. वडिलांना मदत करताना त्यांना पाण्याच्या समस्येची जाणीव झाली. नागपूरच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील पाणी अतिशय खराब आहे. त्या गरीब ग्रामीण जनतेला जर आपण शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकलो तर चांगलं होईल असा विचार करून श्री अभिजित यांनी पाण्यामध्येच संशोधन करून उद्योग स्थापन करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी 2007 मध्ये नागपूर ॲक्वॅटिक प्रायव्हेट लिमिटेड या नावाने स्वतःची कंपनी स्थापन केली. 2007 ते 2009 पर्यंत ते उद्योगांमध्ये जलशुद्धीकरण करण्याची उपकरणं पुरवित असत. 2009 हे वर्ष मात्र त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक करिअरला कलाटणी देणारं ठरलं. महाराष्ट्र सरकारच्या जल प्राधिकरण विभागाद्वारे त्यांना वर्धा जिल्ह्यातील डोंगरगाव या गावातील पाण्याच्या समस्येबद्दल माहिती देण्यात आली. तुम्ही यावर काहीतरी उपाय करू शकाल काय असं त्यांना विचारण्यात आलं. श्री अभिजित आणि त्यांचे सहकारी जेव्हा डोंगरगावला गेले तेव्हा तेथील पाण्यात मोठ्या प्रमाणावर फ्लोराईड असल्याचं त्यांना आढळलं. इतक्या अशुद्ध पाण्याचा वापर सातत्याने केल्यानं त्या गावातील जनतेचं आयुष्य कमी झालं होतं. त्यांना विविध शारीरिक विकार होऊन त्यांची कार्यक्षमता कमी झाली होती. गावातील 70% लोकांचे दात व पाय निकामी झाले होते. श्री अभिजित यांनी ते फ्लोराईड शुद्ध करून पाणी पिण्यासाठी योग्य बनवणारं एक यंत्र या गावात बसवून दिलं. आज त्या गावातील जनता हे शुद्ध पाणी पिऊन आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकते आहे. भारतात अशी खूप गावे आहेत जिथे फ्लोराईड युक्त पाणी जनतेला प्यावं लागतं. श्री अभिजित यांनी इलेक्ट्रिसिटी डिसफ्लोराइडेशन प्लांट तयार करून आतापर्यंत जवळपास 200 गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करून दिला आहे. अशा प्लांटला त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने कम्युनिटी वॉटर सेंटरच्या नावानं गावागावात बसवून दिलं आहे. या सेंटरवरून प्रत्येक व्यक्तीला दर दिवसाला 20 लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. हे सेंटर ग्रामपंचायतच्या अखत्यारीत त्यांनी दिले आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत केवळ 2 रुपये पाणी शुल्क आकारते. हे शुद्ध पाणी शहरात 80 रुपयाला 20 लिटर मिळतं. तेच पाणी ग्रामीण जनतेला अभिजित यांच्या संशोधनाद्वारे 20 लिटरला केवळ 2 रुपये किमतीला मिळत आहे. ही एक फार मोठी समाजसेवा आहे. भारत सरकार ग्रामीण विकासाच्या अनेक योजना आखत, परंतु ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी आजही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही अशी खंत श्री अभिजित व्यक्त करतात. शुद्ध पाणी मिळवणं ही प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. श्री अभिजित यांच्या उपक्रमाला संपूर्ण जगभरातून वाखाणण्यात आलं आहे. इंग्लंडच्या सरकारद्वारे दरवर्षी भारतासारख्या विकसनशील देशाला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी काही फंड दिल्या जात असे. समृद्धी फंड या नावाने हा फंड प्रसिद्ध आहे. भारत सरकारच्या वतीने त्या काळी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नव्हते, परंतु आता मात्र सरकारने भारतातील शुद्ध पाणी तयार करणाऱ्या 5 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचं ठरवलं. भारत सरकारच्या माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात येत असून असा प्रयोग भारतात पहिल्यांदाच केला जात आहे. यात श्री अभिजित यांच्याही कंपनीचा समावेश आहे. आपल्या कंपनीचे काम आता विश्वस्तरावरून होत असल्याचे पाहून त्यांनी नागपूर ॲक्वॅटिक प्रायव्हेट लिमिटेड हे नाव बदलवून आता राईट वॉटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड हे नाव कंपनीला दिलं आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये श्री अभिजित यांना अमेरिकेचा इंडो यूएस फंडद्वारे प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा उत्तम उद्योजकाचा 2.5 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतासाठी ही खरोखर अभिमानाची बाब आहे. आतापर्यंत राईट वॉटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडची वार्षिक उलाढाल ही 6 कोटींची झाली असून यावर्षी ती 10 कोटी पर्यंत जाईल असं त्यांना वाटतं. त्यांना भारतातील 8 राज्यात पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्याचं कंत्राट मिळालं आहे. त्यामुळे येत्या 3-4 वर्षात ही उलाढाल 100 कोटींच्या आसपास जाईल असं ते म्हणतात. यामुळे जवळपास 15 लाख गावांना शुद्ध पाणी मिळेल. त्यांनी नालंदा येथे सोलर बेस्ड फ्लोराईड रिमूव्ह प्लांट स्थापन करण्याचं कार्य सुरू केलं असून ते लवकरच पूर्ण होईल. अशा प्रकारे उद्योग आणि समाजकार्य अशा दोन्ही आयामांनी समृद्ध असलेल्या श्री अभिजित गान यांच्या उद्यमशीलतेला आमचे लाखो प्रणाम.
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य CP&BRR महाविद्यालय यांच्या अधीन आहेत. या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आलं आहे.